नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। लोकसभा वेंचणुकेच्या पाचव्या पांवड्यार फाल्यां जावपी मतदानाची सगळी तयारी पुराय जाल्या। ह्या पांवड्यार स राज्यां आनी दोन केंद्रशासित प्रदेशातल्या 49 सुवातीचेर फाल्यां मतदान जातले। हातूंत उत्तर प्रदेशात 14, महाराष्ट्रात 13, अस्तंत बंगालात 7, ओडिशा आनी बिहारात दरेकी 5, झारखंडात 3 तशेंच जम्मू काश्मीर आनी लद्दाखात दरेकी 1 सुवाती आसात। ह्या टप्प्यात वट्ट 695 उमेदवार वेंचणूक लढयतले। हातूंत केंद्रीय मंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग, स्मृती इराणी आनी पियुष गोयल, काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी आनी KL शर्मा, राष्ट्रीय परिषदेचे ओमर अब्दुल्ला आनी लोक जनशक्ती पार्टी रामविलास गटाचो चिराग पासवान हांचो आस्पाव आसा। मतदान सकाळी 7 वरांचेर सुरू जावन सांजे 6 वरां मेरेन चरतले। तशेंच ओडिशा विधानसभेच्या 35 सुवाती खातीरूय फाल्यांच मतदान जातले। इतले मजगती लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या पांवड्या खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा। ह्या वर्साची लोकसभा वेंचणूक देशाचो फुडार घटमूट करपा खातीर आसा अशें प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी सांगले। ते आयज झारखंडातल्या जमशेदपुरात भाजपा उमेदवार विद्युत महंतोक तेको दिवपा खातीर आयोजित वेंचणूक रॅलीत उलयताले। देशाचे उदरगती खातीर वेवसाय सगळ्यात महत्वाचो, पूण काँग्रेस पक्ष वेवसायिक समाजाक देशाचे दुस्मन मानता अशें तांणी सांगले। झारखंड हे सैमीक संपत्ती आनी खनिजांनी खूप गिरेस्त आसूनय राज्यात गरिबी आसा अशें तांणी मुखार सांगले। उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत बंगालातल्या पुरुलिया लोकसभा मतदारसंघात भौशीक बसकेत उलोवप केले। भाजपा 4 जुना उपरांत सरकार घडून हाडटलो आनी दरेका भ्रष्टाचारी मनशाक बंदखणीत धाडटलो। TMC सरकाराक अनुसूचित जाती जनजाती आनी दलितांच्या प्रश्नाविशी हुस्को ना। सत्तेर आयल्यार TMC आनी काँग्रेस तांचे आरक्षण काढून घेतले असो आरोप तांणी ह्या वेळार केलो। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवाला प्रमाण देशात अनुसूचित जाती गटातल्या शिकपी विद्यार्थ्यांचो आकडो 2014-15 वर्षाच्या तुळेत 44% वाढला। अल्पसंख्याक सलिया विद्यार्थ्यांचो आकडो 2014-15 वर्षाच्या तुळेस 42% वाढला। अनुसूचित जाती गटातल्या चलिया विद्यार्थ्यांच्या संख्येत 51% वाढ झाल्या आनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 65% परस चड वाढ झाल्या। अहवाला प्रमाण 2021-22 वर्षा हेर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांक खातीर 27% आरक्षण चालीक लायिल्ल्यान 34,000 परस चड भुरग्यांक प्रवेश मेळ्ळो। आप राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल गैरवागणुकीच्या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांचो सहायक विभव कुमार हाका अटक केल्या उपरांत चौकशी करपा खातीर दिल्लीच्या जिल्हो न्यायालयान 5 दिसांच्या पुलीस कोठीत धाडला। रिमांड सोपल्या उपरांत ह्या महिन्याच्या 23 तारखेक ताका न्यायालयात हाजीर करतले। इतले मजगती आप खासदार स्वाती मालीवाल हांच्या कडेन केल्ल्या गैरवर्तणुकीच्या प्रकरणात आम आदमी पक्ष भाजपाचेर खोटो आरोप करता अशें भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव हांणी सांगले। जेलभरो कार्यावळी खाला भाजपाच्या मुखेल कार्यालयाकडेन मोर्चा व्हरपी आपच्या जायत्या कार्यकर्त्यांक आयज दिल्ली पुलिसांनी अटक केली। पंडित दीनदयाळ मार्गाचेर कलम 144 लागू आशिल्ल्यान कसलेच तरेचे निदर्शन करपाक मेळना अशें पुलीस उपायुक्त M हर्षवर्धन हांणी सांगले। भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस देशाच्या दक्षिण वाठारात व्हड प्रमाणात पावस पडटलो असो अदमास उक्तायला। तशेंच दक्षिण द्वीपकल्प वाठारांनी फुडले 5 दीस व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा। ह्या महिन्याचे 21 तारखे मेरेन तामिळनाडू आनी केरळातल्या कांय वाठारात उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा। देशाच्या सगळ्यात दक्षिणेकडल्या वाठारात निकोबार जुव्याचेर आयज नैऋत्य पावसाक सुरुवात झाली। फुडल्या 48 वरांत नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान दर्या आनी बंगालच्या आग्नेय खाडीचे कांय वाठारात पावपाची शक्यताय आसा। तशेंच 31 मे मेरेन केरळात पावपाची शक्यताय आसा। इतले मजगती फुडल्या 4 दिसात वायव्य भारतात उष्णतायेच्या ल्हाराची शक्यताय आसा। तशेंच फुडल्या 2 दिसात उदेंत आनी मध्य भारताचे उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती चालू उरपाची शक्यताय आसा अशें IMD म्हणला। थायलंड ओपन बॅडमिंटन सर्तीत आज सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीयेन चेन बो यांग आणि ल्यू यी या चीनी जोडीयेक 21-15, 21-15 अशा सरळ सेटांनी मात करून वस्तादपण मेळयले आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट मैदानार राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स पंगडा मजगती खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.